नमस्कार नमस्कार नमस्कार. तर सुरू करायच्या आधी आपण हे यूट्यूबवरती ऐकत असाल तर खाली चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही पॉडकास्टच्या ॲपवरून हे ऐकत असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल. बाकी एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो. अरे मी ना एक मागच्या काही दिवसामध्ये एका अशा विचित्र युट्यूब चॅनलला आपण एका एक विचित्र युट्यूब चॅनल बघायला सुरू केला. तर ही लोक काय करतात, ते स्कॅम बस्टर्स आहेत. स्कॅम बस्टर असे काहीतरी त्यांचं नाव आहे, समथिंग स्कॅम समथिंग असं नाव आहे.
बॅक ऑफिस ऑन म्हणजे ते फोन येतात रँडमली ऍप वाले ते वाले आहेत ना.
हा
अरे माहिती माहिती,
त्यांनी सगळं रेकॉर्ड केलंय त्यांनी ते की ते त्या सो आणि असे त्यांच्या मते अशी कॉल सेंटर्स आहेत भारतभर आणि असे आणि की जे लोक त्यांच्याकडे बऱ्याच मोठा डेटाबेस आहे अमेरिकेमधल्या किंवा इंग्लंडमधल्या बऱ्याच वयस्कर माणसांचा, एस्पेशली कारण की ते जरासे जास्ती व्हल्नरेबल असतील किंवा डिजिटल बरोबर ते जास्ती फॅमिलियर नसतील, त्या लोकांना ही लोक भारतात बसून कॉल करतात आणि इंग्लिश ऍक्सेंट काढायचा एक गरीब प्रयत्न करत आणि म्हणतात की तुमच्या अकाउंटवरून एक फेक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि आम्ही तुम्हाला हेल्प करणार आहे, त्यामुळे तुम्ही अमुक अमुक सिस्टीम मध्ये लॉग इन करा आणि तुम्ही ते केल्यानंतर मग ते म्हणतात की हा ठीक आहे, अरे आम्ही तुमच्याकडे आता चुकून तुम्हाला आम्ही एक्स्ट्रा पैसे रिफंड केले. आणि हे लोक काय करतात की त्यांना टीम व्ह्यूअर इन्स्टॉल करायला होतात सॉफ्टवेअर, त्यांच्या मशीनचा ऍक्सेस घेतात. सर्वप्रथम त्यांना सांगतात की हे फोनवरती होणार नाही, तुम्हाला कम्प्युटरवरती बसावं लागेल आणि कम्प्युटरवरती ते टीम व्ह्यूअर इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा फुल ऍक्सेस घेतात सिस्टीमचा आणि एक फेक HTML पेज बनवतात की ज्याच्यामध्ये त्यांना असं दिसतं की ऍटलिस्ट त्या युजरला दिसेल की अरे मला एक £100 रिफंड पाहिजे होता, आपण चुकून 10,000 आलेला आहे. मग त्यांना म्हणतात आता हे तर असं झालं ना, तर मग तुम्ही मला मग 10,000 वजा 100 म्हणजे इतके पैसे तुम्ही मला रिफंड करा कारण की माझे पैसे आहेत तुमच्या याच्यामध्ये. पण हे करायसाठी आता मग ते बँकेमधल्या लोकांना काहीतरी असेल किंवा ते म्हणतात की कुणीतरी फ्रॉड केले तुमच्या अकाउंटवरती, मग त्यापेक्षा तुम्ही असं करा आता तुम्ही इन पर्सन अमुक अमुक ब्रांच मध्ये जावा, अमुक अमुक या शॉप मध्ये जावा आणि तिथून अमेझॉनची अमुक अमुक इतकी इतकी गिफ्ट कुपन घ्या आणि ती मला ट्रान्सफर करा आणि देन वी आर इव्हन. असं करून त्यांनी इतक्या लोकांना छळलेलं आहे, त्यांना लुटलेलं पण आहे, 1,000, 2,000, 3,000 याच्यामध्ये लोकांचे पेन्शन फंड वगैरे काढलेले आहेत. तर ही जी स्कॅम बस्टरची वाली ही जी गँग आहे, ते लोक या कॉल सेंटरवाल्या लोकांचा कॉल इंटरसेप्ट करतात त्यांच्याकडे. सो इट्स लाईक एथिकल हॅकिंग, ते त्यांच्या सिस्टीममध्ये घुसतात, त्यांचा कॉल चालू झाला ही लोक ऐकत असतात, त्याच्यामध्ये ही लोक खरखर इन्सर्ट करतात. ते बऱ्याच वेळा त्या तो जो विक्टीम होणार असेल त्या विक्टीमला ही लोक फोन करतात, म्हणतात की हे बघा तुम्हाला हे आता ही लोक कॉल करतायत, त्यांचं ऐकू नका, तिकडे जाऊ नका. काही वेळेला दे सक्सीड, काही वेळेला दे फेल आणि त्या माणसाचे किंवा त्या बाईचे पैसे जातात पण काही वेळेला हे लोक ते स्कॅम सेंटरचे जे कॉल सेंटर आहे त्यांचा CCTV कॅमेरा हॅक करतात. दे टेक पिक्चर ऑफ ऑल ऑफ दिस पीपल आणि त्यांचे मशीन पण त्यांचे त्याच्यामध्ये व्हायरस टाकतात आणि काय काय आणि इट्स लाईक एव्हिडन्स.
आणि त्यांना कॉल करतात आणि त्यांचा CCTV कॅमेरा त्यांनाच दाखवतात की बघा आम्ही तुम्हाला बघतोय म्हणून.
हा तर हा एक्झॅक्टली आणि ते सुद्धा ते इनफॅक्ट त्याच्या आय थिंक मी पण त्याच्यामध्ये बघितलं ना, आय थिंक मोर ऑफन दॅन नॉट दे शो देम द GPS लोकेशन, दे टेल देम की तुझ्या बॉसचं नाव हे आहे, तुझं नाव हे आहे, तुझ्या मागची भिंत या रंगाची आहे वगैरे आणि देन ते त्यांचे पण कम्प्युटर असे त्यांची वाट लावतात तिकडे सगळे.
नॉट जस्ट दॅट, त्यांचे सगळे स्प्रेडशीट वगैरे ओपन करून दाखवतात की त्यांनी कोणाला टार्गेट केलं, किती लुटले कोणाकडनं वगैरे वगैरे.
सिक्युरिटीची किती वाईट वाजलेली आहे त्याच्यामध्ये.
याच्यात म्हणजे दोन गोष्टी लक्षात आलेल्या, एक म्हणजे आधी वाटायचं की नायजेरियन लोक खूप फ्रॉड करतात, तसं नाहीये, भारतीय लोकांचा नंबर 1 असावा असं शंका आहे. आणि अरे मोठमोठ्याने कॉल सेंटर फ्रॉड करणारी ही म्हणजे बघून हैराण होतात. दुसरी गोष्ट कळाली की याच्यात हे असं एथिकल हॅकिंग करणार आहे, त्यांच्यात सगळ्यात एक बाप माणूस आहे, त्याचं नाव आहे जिम ब्राउनिंग, त्याचं युट्यूब चॅनलला मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत. ओके, पण गंमत अशी झाली की आता काही महिन्यांपूर्वी त्याचं स्वतःचं युट्यूब चॅनल हॅक झालं आणि ते कसं रिकव्हर केलं त्यांनी, त्याच्यावर पण त्यांनी व्हिडिओ केला की कसं हॅक झालं, कसं रिकव्हर केलं. दॅट्स ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. पण हे असे स्कॅम्स फ्रॉड इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे होतात. आता माझ्या मते भारतात मागच्या काही महिन्यांमध्ये किंवा 2-1 वर्षांमध्ये चायनीज ऍपचं एक नवीन आलेलं आहे. असे बरेच ऍप्स आहेत जे म्हणतात तुम्हाला इन्स्टंट लोन देऊ आम्ही, आणि फक्त तुम्ही तुमचे काही बेसिक डिटेल्स द्यायचे, आधार पॅन नंबर वगैरे टाईप, प्लस तुमचे फोटो आणि तुमचे कॉन्टॅक्ट लिस्टच परमिशन द्यायची तुमच्या फोनवरचे. ओके, आणि ते म्हणजे तुफान काहीतरी इंटरेस्ट रेट लावतात, आणि जर दिले नाही ना तर हे लोक काय करतात की त्यांच्या फोन बुक मध्ये जे जे लोक आहेत आणि त्यांना यांचे फोटो पाठवतात, बघा हा आमचे पैसे बुडून किती मजा मारतोय, या तुमचा मित्र आहे ना हा, तुमचा भाऊ आहे ना हा, तर बघा त्याला सांगा काहीतरी, असं म्हणजे चार चौघात नाचक्की करतात. तर असे यांनी परेशान होऊन काही लोकांनी आत्महत्या पण केली आहेत. आय थिंक फिल्म इंडस्ट्री मधलाच कोणतरी एक होता रायटर की काहीतरी, त्यांनी आता रिसेंटली मागच्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली, त्याच्यामुळे ते जास्त उघडकीस झालं, पण असं खूप लोक विक्टिम झालेले त्याचे.
अरे इथे पण कपिल बरोबर झालं होतं आता रिसेंटली, रिमेंबर मी आणि कपिल बोललो होतो त्याविषयी, त्याचा योगाचा क्लास सुरू होता त्याचा काहीतरी ना, त्याचा काहीतरी त्याने योगाचं कॅम्पेन केलं होतं
त्याच्यामध्ये.
तशी सेम केस मी ऑनलाईन बघितली होती. तर हे लोक काय करतात आता, इन यूज कपिल्स नेम फॉर एन एक्झाम्पल, त्यांनी त्याच्या पोस्टरवरती कपिलचा नंबर होता की हे असा असा क्लास आहे आणि कॉन्टॅक्ट कपिल भट आणि हा त्याचा नंबर. तर कुठल्या रॅन्डम माणसाने आपल्या प्रोफाईलवरती तोच कपिलचा प्रोफाईल पिक्चर लावला, योगा क्लास हा नंबर असा असा आहे, आणि त्यांनी लोकांना फोन करायला सुरू केला त्या अननोन नंबरवरून. त्यांनी की मी नवीन ग्रुप तयार करतोय योगासाठी आणि हा या आपल्या आपल्या या कार्यक्रमासाठी, आणि त्यासाठी तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी मला द्या त्या ग्रुप जॉईन करायसाठी. आणि हा माणूस काय करत होता, आपल्याकडून लोकांच्या व्हॉट्सअपवरती लॉग इन करायचा. तुम्ही समजा मी तुझा नंबर माझ्याकडे व्हॉट्सअपवरती मी समजा फीड केला की मग तुला ओटीपी जातो ना कन्फर्म करायसाठी, आणि तो ओटीपी लोक द्यायची याला तिकडे, कारण की त्याने सांगितलं होतं वेगळं आणि आय थिंक नोबडी रेड द मेसेज. तर हे करता करता त्याच्यामध्ये काही लोक फसली, बरीच लोक नाही फसली, पण जी लोक फसली त्यांच्या व्हॉट्सअपचा फुल ऍक्सेस मिळाला ना इकडे. म्हटल्यानंतर यू गॉट फुल कॉन्टॅक्ट लिस्ट, नेम, नंबर, फोटो, आणि देन दॅट सायकल कंटिन्यूज. आणि मग शेवटी कपिलने काहीतरी लोकांना फोन करून सांगितलं की अरे हा मी नाही माणूस की जो तुमच्याकडून ओटीपी मागतोय.
आणि 100 एक जरी अडकला तर त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधून अजून 100 लोकांपर्यंत पोहोचता येतात, हे अनगिनत आहे. आणि एकदा का त्या लोकांचा विश्वास संपादन केला की तुम्ही त्यांचे मित्र आहात, तर मग काही कारण सांगता येतं की मला मी अडचणीत आहे, मी अडकलोय कुठतरी, मला पैसे हवे पाठवा वगैरे.
त्याने पण ते मला प्रश्न असा याच्यामध्ये बरं का, आता ह्याच्या आता या कपिलच्या केसमध्ये पण असंच होतं की आफ्टर गेटिंग दॅट ऍक्सेस हा माणूस लोकांना सपोज लाईक कपिलचं नाव वापरून त्याने तुझा तुझ्या व्हॉट्सअपचा ऍक्सेस घेतला, आता तुझं नाव वापरून तो तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये लोकांना सांगतो की मी सागर आहे, कारण आता एनिवे त्याच्याकडे लेजिटिमेट तुझाच नंबर आणि तुझंच व्हॉट्सअप आहे ना, त्यामुळे मग नोबडी हॅज इव्हन क्वेश्चन, कुणी परत क्वेश्चनही करणार नाही. आणि मग तू तुझ्या कॉन्टॅक्टना सांगतो की अरे मी आता जरा असं अडचणीत आहे आणि माझ्या आणि मला या ह्याच्यावर तुम्ही पैसे द्या, असं त्याने करायला सुरू केलं. नोबडी विल हॅव अ ट्रेस ऑल्सो की आता ही गॉट इन टू युअर अकाउंट युझिंग कपिलची फ्रॉड इन्फॉर्मेशन, बिकॉज नाव आय एज अ स्कॅमस्टर मी तुझं नाव तुझा नंबर लेजिटिमेट तुझ्या व्हॉट्सअपवरून पाठवतो लोकांना. मला प्रश्न असा त्यामध्ये तुझ्या आधीच्या त्या स्कॅम कडे आपण जर गेलो ना की हे लोक जे कॉल करतात इकडे तिकडे लोकांना आणि अमेझॉनची कुपन वगैरे घ्यायला लावतात आणि त्याच्याकडनं या इथिकल हॅकिंग वाल्या लोकांनी त्यांचे सगळे फोटो जीपीएस कॉर्डिनेट, हे लोक पोलिसांकडे का जात नसतील? इनफॅक्ट एकाच्याकडे मी नेकीमध्ये एकाच्या डिस्कॉर्ड चॅनलवरती जाऊन मी त्यांना हे पण केलं, म्हटलं हे बघ तू आत्ताच्या रिसेंट एपिसोड मध्ये कलकत्त्यामधला एपिसोड कलकत्त्यामधल्या कॉल सेंटरला तू हे केलेला आहेस, त्यांचा फोटो आहे, जीपीएस ऍक्सेस आहे, त्यांचे आधार कार्ड इन्फॉर्मेशन पण आहे त्याच्यावरती, आणि म्हटलं हे बघ हा कलकत्ताच्या कमिशनरचा ना हे ईमेल ऍड्रेस आहे, तुम्ही मग का नाही ईमेल करताय त्याच्यामध्ये? त्यांनी काही ईमेल नाही केलं, त्यांनी काही उत्तर नाही दिलं त्यामध्ये. पण
नाही, ते त्याचे दोन तीन गोष्टी आहेत. एक म्हणजे हे युजली इंटरनॅशनल फ्रॉड्स आहेत, त्याच्यामुळे जोपर्यंत दोन्ही देशांचे मिळून एकत्र काम करत नाही, कारण नुसतं तुम्ही आरोपीला पकडून चालत नाही, तो गुन्हा कुठे झाला त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी ठरतात. त्याच्यामुळे हे इंटरनॅशनल कोलॅबोरेशन पोलिसांचं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांना सांगितलं तरी पोलीस फार काही करत नाही असा अनुभव आहे, जो पण मीडिया किंवा असं मोठ्या स्केलवर कोणी आरडाओरडा करत नाही. तर मला माहिती आहेत अशा केसेस. एक माझ्या माहितीतली केस अशीच आहे की तो व्यावसायिक होता आणि परदेशातून बरेचसे असं कच्चा माल मागवायचा, भारतात त्याचं प्रोसेसिंग करायचं आणि मग विकायचा, असा तो बिझनेस होता आणि खूप चांगला लेजिटिमेट व्यवस्थित बिझनेस होता. तर एकदा काय झालं की मेल आला पलीकडून, म्हणजे जे रेग्युलर सप्लायर्स होते ना त्यांच्याकडनं मेल आला आणि त्यांचा मेल कसा @gmail.com ओके असंच काहीतरी. तर त्या पठ्ठ्याने काय केलं की जो ओरिजिनल सप्लायरचा ईमेल होता तो तिथं एका ठिकाणी जी च्या ऐवजी फक्त क्यू वापरलं ओके त्या ईमेल ऍड्रेस मध्ये. म्हणजे बघणाऱ्याला काय एकदम पटकन ओळखू येत नाही ना, जी आणि क्यू सेम आहे. तर त्याच्यात त्यांनी बरेच महिने त्याच्याशी इंटरॅक्शन ठेवलं की हो तुमचा तुम्हाला काय रिक्वायरमेंट पाहिजे सांगा वगैरे. आणि मग त्यांनी हे करायला चालू केलं, म्हणजे हे चालू होतं भारत आणि माझ्या मते तैवान मध्ये ओके. सप्लायर तैवानचा होता आणि हा माणूस भारतातला होता. त्यांचं चालू होतं बरेच दिवस आणि यांनी आधी माल मागवलेला त्यांच्याकडनं, त्याच्यामुळे माहिती होती. तर त्या तिकडच्या माणसांनी बरेच दिवस इंटरॅक्शन केलं आणि मग जेव्हा ऑर्डर प्लेस झाली तर त्यांनी सांगितलं की तुम्ही करा पण आमच्या सिस्टीम मध्ये आमच्या बँक अकाउंट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आमच्या नेहमीच्या बँकेत न पाठवता तुम्ही दुसऱ्या बँकेत पाठवा. आणि दुसऱ्या बँकेचा ऍड्रेस होता UK चा ओके. तो ती UK ची बँक आणि त्यांनी तो बँक डिटेल्स दिले आणि त्यांनी पाठवले की भरमसाठ पैसे पाठवले ओके लाखोनी. आणि पूर्ण विश्वास ठेवून कारण ह्या सप्लायर सोबत आधी काम केलेलं आहे, मागचे कित्येक महिने ह्याच ईमेल ऍड्रेसवर आपलं बॅक अँड फोर्थ ट्रान्झॅक्शन इंटरॅक्शन चालू आहे म्हणून. आणि नंतर माल येईस ना, मग त्यांनी मग फोन करून बोलल्यावर कळालं की नाही आम्ही तर असं कुठलाच ईमेल पाठवलं नाही, आम्ही असं कुठलं बँक डिटेल चेंज केलं नाही काही नाही. मग लक्षात आलं फ्रॉड झाला. ठीक आहे फ्रॉड झाला अर्थात मग पोलिसांकडे, आधी बँकेकडे तक्रार मग पोलिसांकडे तक्रार. मग पोलिसांनी बँका त्याच्यात फार काही करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. थोडंफार इकडे तिकडे फोन केले आणि नंतर लक्षात आलं की हा जो पठ्ठा आहे हा नायजेरियात बसलेला, म्हणजे जो फ्रॉड करणार आहे त्याचा नंबर त्यांनी नायजेरियाचा एक दिला होता काहीतरी त्या ट्रान्झॅक्शन मध्ये ईमेल्स मध्ये. फोन करून बोललो तर तो म्हणजे हातवरती कोण बसला नाही, मला काहीच माहित नाही तुम्ही कोण काय मला माहित नाही. बरं UK ची बँक जे जिथे पैसे पोहोचले होते तर ती बँक रिस्पॉन्ड करे ना, ते म्हणतात की नाही आम्ही आमच्या कस्टमरचं डिटेल तुम्हाला नाही देणार, तुम्हाला फार असेल तर तुम्ही पोलिसात जा. आता भारतातला बसलेला माणूस त्याला वाटतं तो तैवानच्या माणसाशी इंटरॅक्ट करतोय, अकाउंट UK मध्ये, फ्रॉडस्टर बसला नायजेरियामध्ये ओके. तर हे इतकं इंटरनॅशनली कॉम्प्लेक्स जेव्हा सीन असतो तेव्हा ते त्याची कारवाई योग्य प्रकारे करणं आणि त्या आरोपींना पकडणं आणि त्यांना शिक्षा होणं ही फार किचकट प्रोसेस आहे. तर तो एक भाग आहे, ही लोक इतके सर्रास कशी करतात
पाहिजे ना याच्यामध्ये काहीतरी करायला. तर मला जास्त वाटतं मेबी लाईक नायजेरिया हा देश कदाचित, आता त्याच्याबद्दल मला नाही फारसं काही त्याच्या काही बोलता येणार, पण भारतासारख्या देशामध्ये की ज्याच्यामध्ये आता IT आणि सायबर सेल इतका मोठा आहे किंवा आपल्याला आपल्या देशाच्या अस्मितेबद्दल एवढं काय काय त्याच्यामध्ये. आता बघ नाही अमेरिकेचे ते जे आता हे जे स्कॅम बस्ट करणारे व्हिडिओ आहेत ते लोक सर्रास म्हणतात की हा इंडियन स्कॅमस्टर्स इंडियन हे असेच असतात म्हणून. इनवे यास आणि हे आणि जसं ऑपरेशन हा एक किंवा दोन माणूस नाही करतात, कॉल सेंटरमध्ये 10 लोक बसलेत तिथे आणि ते लोक हेच काम करतात. दीज गाईज आर आउट देअर दे आणि म्हणजे ते काय कुठेतरी आपले क्रेडेन्शियल्स कॉम्प्रोमाइज करतात ना इंडियन कॉल सेंटर अमेरिकेमध्ये.
जसं डेल्टा कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरियंटला म्हणजे ते डेल्टा व्हेरियंट नाव नंतर आलं इंडियन व्हेरियंट असं म्हणायचे ते, आणि तेवढं मोठं म्हणजे ते इंडियाचे जे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत तिथपासून ते सगळ्यांनी आरडाओरडा केला की इंडियन व्हेरियंट नाही म्हणायचं, याला याला डेल्टा म्हणा, भारताचं नाव बदनाम नका करू वगैरे वगैरे.
आपण पण चायनीज व्हायरस केलं होतं
केलं होतं. तर त्या हिशोबाने म्हणजे ती अस्मिता तिथे जागी ठेवायची असेल तर इंडियन स्कॅमस्टर्स आणि इंडियन कॉल सेंटर्स ठेवू असं म्हणू नाही कोणी, म्हणून प्रयत्न व्हायला पाहिजे. बरं मला एक साईड टॉपिक घ्यायचा सांगायचा मोह आवरत नाही बरं का. तर जेव्हा हे करोना व्हायरस चालू झालं तेव्हा ते स्पॅनिश फ्लू म्हणायचे ना, अजूनही स्पॅनिश फ्लू म्हणून ओळखला जातो. तुला माहितीये तो स्पॅनिश फ्लू स्पेन मध्ये सुरू नव्हतं झालं, स्पेन मध्ये संपला पण नाही, पण त्याला स्पॅनिश फ्लू म्हणतात का माहितीये का, कारण हे पहिल्या महायुद्धाच्या काळात झालं होतं आणि त्यावेळेस जे मोठमोठाले राष्ट्र होते त्या सगळ्यांनी त्यांच्या मीडियावर फार बंधनं आणली होती आणि त्यांचं न्यूज कुठं बाहेर पडू द्यायचे नाही ते ओके किंवा सेन्सॉर व्हायची सगळी न्यूज. वेरा स्पेननी तटस्थ भूमिका घेतली होती म्हणून स्पेनचा मीडिया सगळीकडे सांगत सुटला की हा व्हायरस आलाय म्हणून ओके तर म्हणून ते स्पॅनिश व्हायरस म्हणलं का त्याने हा म्हणून ते बदनाम झाले बिचारे सगळ्यांना सांगितलं म्हणून.
पण मला याच्यामध्ये विचारायचंय की हे सगळे लोक जे स्कॅम करतात फ्रॉड करतात छोट्या प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती की ज्याच्यामध्ये आता तसे आता हे सगळं नेचर लोकांचं बदललंय ना ईमेलमुळे म्हणा किंवा आता लोक जेवढी दोन देशांमधले एंटिटीज एकमेकाशी बिझनेस करू शकतात तसं दोन देशांमधले आपण दुसऱ्या देशाच्या माणसाला स्कॅम पण करू शकतो फ्रॉडही करू शकतो आणि हे उलटही होऊ शकतं की दुसऱ्या देशाचा माणूस जसं आता म्हटलं नायजेरियामध्ये माणसाने आपल्या इकडच्या माणसाला फ्रॉड केलं जसं आपल्याकडचे कॉल सेंटर आणि आपल्याकडे तर असे फ्रॉड एनजीओ पण आहे. मी पूर्वी खूप एनजीओ ना वगैरे काहीतरी जेव्हा खूप एनजीओच्या संपर्कात जेव्हा होतो तेव्हा असे तेव्हा कुठेतरी माझं नंबर आणि नाव लीक झालं होतं त्यामुळे असे अशा फेक कॉल सेंटरमधून कॉल पण यायचा आणि त्यांच्याकडे लेजिटिमेट ते तुम्हाला दाखवायचे की अमुक अमुक केस आहे हा फोटो आहे या अमक्या अमक्या माणसाला हेल्प पाहिजे आणि तुम्ही आमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करा. आणि एकदा मला कळलं की हे काहीतरी कारण एक बेसिक मी त्याच्यामध्ये डिसिप्लिन हे केलं होतं की मी फोन करून ऍटलीस्ट मी कन्फर्म तरी करेन ऍटलीस्ट तो जो बेनिफिशियरी आहे त्याच्याशी बोलेन तरी ऍटलीस्ट किंवा त्याच्या त्या हॉस्पिटलशी बोलेन वगैरे असं आणि त्याच्यामध्ये त्या लोकांना त्यांनी काकू केली त्यांनी ते म्हणले हा म्हणजे फोटो आहे हे आहे म्हणजे मला एक फोन नंबर द्या ना कोणाच तरी हॉस्पिटलचा डॉक्टरचा पेशंटचा आईचा वडिलांचा कोणाच तरी आय जस्ट वॉन्ट टू टॉक आय विल म्हणजे काय इट कॅन सिम्पली बी लाईक मोरल बुस्टिंग की हा होईल म्हणून ते मात्र देईनात ते. आणि मग नंतर मी आय वेंट अराउंड अँड आय फाउंड आउट फ्रॉम हॉस्पिटल की अशी काही अशी केस नाही का ते केस ऑलरेडी होऊन बराच काळ लोटला होता तेव्हा मला कळलं तेव्हा मला मग त्यावेळेच्या बऱ्याच लोकांनी सांगितलं पण की हे बऱ्याच एनजीओवरती एटीजी हे ना त्यामुळे अशा फेक एनजीओ पण लोकांनी काढलेले आहेत की जे कोणाला मदत करत नाही फंड रेझिंग करत असतात तर विच इज पण आता हे कसं भारतामध्ये आहे आय थिंक आय एम शुअर पीपल कॅन क्रॅक डाऊन पण हे कसं क्रॅक करत असेल हा मला प्रश्न आहे की असं इंटरनॅशनल
हे अशा फेक एनजीओ जगभर आहेत आणि म्हणजे जेवढं हे असं लोकांना फसवायचं काम आहे तेवढंच बऱ्याचशा एनजीओ ज्या आहेत त्या मनी लॉन्ड्रिंग केसेस मध्ये फार त्यांचा वापर होतो. ज्या चांगल्या मोठ्या एनजीओ आहेत त्यांनी व्यवस्थित त्याच्यासाठी पावलं उचललेली आहेत असं काही होऊ नये म्हणून पण बऱ्याचशा ज्या आहेत तसंच एनजीओच्या नावाखाली कारण तिथे कॅश ट्रान्झॅक्शन जितकी दाखवता येईल तेवढं मनी लॉन्ड्रिंग साठी सोपं होतं त्यांना म्हणून होतात अशा गोष्टी आहेत. आणि फ्रॉड म्हणजे फ्रॉडची व्याख्या इतकी मोठी की त्याला असं म्हणजे खंडच्या खंड लिहिले जातील ते जर द्यायचं काम पडलं तर ओके. तर म्हणजे आज मी वाचत होतो ज्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया NSE MD आणि चेअरमन होते की नाही MD आणि CEO चित्रा रामकृष्ण त्यांच्याबद्दल वाचत होतं. अरे या बाईंनी म्हणजे इतके वर्ष एवढी मोठी संस्था चालवली पण टोटल कुठला तरी फ्रॉड बाबा होता स्वामी कोणतरी आणि तो ईमेलवर इन्स्ट्रक्शन द्यायचा त्या ईमेलच्या भरोशावर इने काय काय नाही काय केलं म्हणजे त्या कंपनीतली सगळी आतली माहिती त्या बाबाला दिली कोणाला काय प्रमोशन द्यायचे कोणाला काय इन्क्रिमेंट द्यायचं सॅलरी किती असायला पाहिजे हे सगळं तो बाबा सांगायचं आणि ही ऐकायची गपचूप. एवढ्या मोठ्या संस्थेची एवढी मोठी पदाधिकारी हे असं करू शकते सामान्य माणसाची काय हालत होईल मग ओके.
आणि याच्यामध्ये हे पण ही बातमी ओझरती मी पण पाहिली त्यामुळे मला म्हणजे त्याच्यामध्ये तर ते किती प्रूव्हन आहे किती खरं आहे ते नाही पाहिलं पण एक जरी ही केस जरी आपण घेतली त्याच्यामध्ये एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे आहे. मी ऍज अ CEO ऑफ अन ऑर्गनायझेशन एका बाबाला फॉलो करतो हा याच्यावरती कुणी आक्षेप घ्यायचं काही कारण नाही ना तो बाबा फ्रॉड असेल नाहीतर मग कुणी असेल मी जाऊन आणि तो बाबा जे इज दॅट फॉलोईंग बाबा इज अ प्रॉब्लेम की माझ्या कंपनीची माहिती मी बाबाला दिली इज दॅट अ प्रॉब्लेम.
कंपनीची माहिती बाबाला दिली आणि त्या बाबांनी ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या त्यांनी कंपनीच्या कार्यात हस्तक्षेप केला आणि त्यांनी ते कंपनीचे सूत्र हलवायला चालू केले असं जेव्हा दिसतं तिथं प्रॉब्लेम आहे कारण ह्या बाईला त्या पदावर बसवलं तिच्या केपेबिलिटीमुळे बसवलेलं आहे पण ती स्वतःची अक्कल न वापरता दुसऱ्यांचं इनपुट्स वापरते. आता म्हणजे सिम्पल, त्यांचा एक सीईओ होता आनंद सुब्रमण्यम म्हणून, ओके, हा माणूस एका गव्हर्नमेंट पीएसयू मध्ये काहीतरी व्हीपी पोझिशनवर होता, त्याची सॅलरी होती 15 लाख रुपये, ओके. तर ह्या बाबांनी सांगितलं की ह्या माणसाला तुम्ही कन्सल्टंट म्हणून घ्या एन एस सी वर. त्या बाईंनी घेतलं की एवढ्या, आणि पे काय ऑफर केला, 1,62,00,000 काहीतरी, ओके. म्हणजे 15 लाख सॅलरी घेणारा माणूस सरळ कन्सल्टंट म्हणून एन एस सी देतो 10 पटच्या वरती सॅलरी घेऊन, आणि पुढच्या 3 वर्षात त्याची सॅलरी त्याच्याही कितीतरी पट होते, म्हणजे 4-4.5 करोड मिळायचे त्याला. म्हणजे ओरिजिनल त्याची जी सॅलरी होती त्याच्या 28 पट सॅलरी मिळायला लागली 3 वर्षात त्याला, ओके. आणि तो काहीच्या त्याला काही त्या क्षेत्रातला अनुभव नव्हता, काही माहिती नव्हती, काही नाही. आणि तुम्ही आणि त्याच्या हातात एवढे मोठे सूत्र दिले, पण त्या बाबांनी सांगितलं की याचं नाव म्हणजे याला डेझिग्नेशन काही देऊ नका असं मोठं, ओके. याला सगळं पॉवर द्या पण डेझिग्नेशन नका देऊ का, कारण ते डेझिग्नेशन दिलं की मग तुम्हाला ते सेबी वगैरे सारखे रेग्युलेटरला सांगायला लागतं की हा आमचा माणूस आहे, हा या पदावर काम करतो, मग त्याची क्वालिफिकेशन काय वगैरे सगळं डिक्लेअर करायला लागतं ना.
तर मग
काय
बाबा हुशार होता म्हणजे
बाबा हुशार होता नाही म्हणजे असंही म्हणतात की मग जेव्हा एनएससीला कळालं त्यांनी अर्नेस्ट अँड यंगला बोलवलं सगळं ते छानबीन करायला, आणि त्यांचा म्हणजे निष्कर्ष असा होता की तो बाबा आणि हा सीईओ हा एकच माणूस होते. पण ही जी आहे चित्रा रामकृष्ण, ती म्हणते की नाही ते दोन वेगळे माणसं होते. असो काही का असे ना, पॉइंट असं आहे की वावत
जायचं. सो टू बी क्लिअर, आपण असं म्हणतोय की मी मला असं असं आपण नाही का की आपण अगदीच ते रामानुजनी सांगितलं की मला देवी शतका देवी साखी झाला आणि म्हणून मी हा थेरम बनवला. बट थेरम वर्क्स. सो यू मे ऑर मे नॉट लाईक अप्रिशिएट ऑर अग्री की रामानुजनला देवी देवी साक्षात्कार झाला, बट द गाय स्टील प्रूव्ड इट. He still made that theorem and it is still valid. So you can't really object that. इथे आता ही जी बाई जी आहे ती कुठल्या कुठल्या तरी चंदू बाबाला हे करते, फॉलो करते, हा आक्षेपाचा काही मुद्दा असूच नाही शकत. जरी तो बाबा जरी फ्रॉड असेल तरी त्याचे सल्ले पण तिने वापरले तरी काही हरकत नाही.
यू कॅन तरी हरकत आहे, माझी हरकत
असते. सो हे मी हिअर मी आउट, कारण की आय थिंक हे तुझं फील्डच आहे, त्यामुळे आय एम शुअर यू हॅव मोर लेजिट कॉमेंट ऑन दिस. की मला असं म्हणायचं की मी त्याचे सल्ले पण वापरेल, पण मी अथॉरिटी आहे, आय कॅन मेक अ डिसिजन की हा सल्ला वापरायचा की नाही. सो आय मेड अ डिसिजन की मला कुठल्या एका रॅन्डम बाबाने मला दिलेला सल्ला मला इथे मला ग्राह्य वाटतो म्हणून मी वापरला. तो इट शुड, मला असं वाटतं की ऍज लॉंग एज मी घेतलेले निर्णय चुकीचे नाही आहे, यू शुड नॉट हॅव अ प्रॉब्लेम. मी ते दैवी साक्षात्कार झाला म्हणून करत असेल किंवा मला कुठल्या एका बाबाने अंगारा लावून सांगितलं असेल म्हणून करत असेल, एकच मला याच्यामध्ये वाटतं खोट की मी माझ्या कंपनीमधल्या गोष्टी बाहेर नाही सांगायला पाहिजे की जे लोक ऑथराइज नाही आहेत टू रिसिव्ह दॅट इन्फॉर्मेशन की कुणाला किती पगार आहे, कुणाला मी काय हायर करतोय, कुणाची काय मार्केट पोझिशन आहे वगैरे. हे माझं गेम दॅट कॅन ओनली बी अ प्रॉब्लेम असं मला आता वाटतं आउटसाइडर थिंकिंगमध्ये. हे बरोबर नाही का?
That is definitely a problem, but more than that, integrity and ethical behavior je expected ahe te tevdes mahatvach ahe ki tumhi tumhala dilela kaam chokpane bajavla pahije, tumcha personal life ani tumcha professional life yachat interference nako ahe evdu kalala pahije. आता त्या ते तिथे प्रॉब्लेम आहे. आणि एवढंच नाही, नाही
मॉरल ऑब्लिगेशन ऑर इज दॅट
लॉ, नाही इट्स लॉ आहे का नाही माहित नाही. आता तुम्ही प्रामाणिक असावं असं अपेक्षा आहे, तर तुमच्या जेव्हा तुम्ही एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट साईन करता त्याच्यात लिहिलं असतं का की तुम्ही प्रामाणिकपणे वागावं. आणि मी एक प्रामाणिकपणाची एक खूप छान व्याख्या ऐकली होती. सो देर इज नथिंग कॉल ऑनेस्टी, देर आर जस्ट डिग्रीज ऑफ डिसऑनेस्टी. ओके, ऑफिसमध्ये जाऊन प्रिंटरवरचे 4 कागद उचलून घरी आणणारे लोक पण मी पाहिलेले आहेत, आणि ऑफिसमध्ये करोडोचा फ्रॉड करणारे पण लोक पाहिले. तर ऑनेस्टी मग तो जो प्रिंटरचे 4 कागद घरी आणतो तर तो डिसऑनेस्ट माणूस आहे का? आहे. ऑफिसच्या सगळे जे फोन आहेत, ईमेल आहेत, ते वापरून आपलं पर्सनल कामं करतो का? करतात लोक आणि काही प्रमाणात कंपन्यांना पण माहिती आणि त्यांना चालतं, पण कुठं म्हणजे आपलं ज्याच्यासाठी पगार मिळतो ते सोडून बाकीचे काम करायला जर जास्ती वावत गेला माणूस तर मग तिथे प्रॉब्लेम यायला लागतो. सो वन शुड नो द बाउंड्री.
हिला या बाईला जस्ट टेक दॅट एक्झाम्पल, काय म्हणून तुम्ही चार्ज कराल? एकतर तुम्ही इन्साइडर इन्फॉर्मेशन बाहेर दिली म्हणून चार्ज कराल, इंटिग्रिटी नाहीये म्हणून चार्ज कराल, व्हॉट इज
इंटिग्रिटी नाही म्हणून.
पण तिने घेतलेले म्हणजे डिसिजन, तिने घेतलेले कुठले डिसिजन हे होते का?
आता त्याची 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 तपासणी होतीये, कारण
तिने असे कुठले खूप चुकीचे कुठले निर्णय घेतले होते का?
आता ते तपासणी झाल्यावरच कळेल, पण एवढं नक्की आहे की म्हणजे खरबोनचा व्यवहार झालेला आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये, तर तिथे कुठल्या कंपनीच्या लिस्टिंग कशा व्हायला पाहिजेत, त्याचे रुल्स रेग्युलेशन काय पाहिजेत हे ठरवणं, आणि तिथे कोणावर समजा कोणी कमी जास्त का फ्रॉड केला त्या स्टॉक एक्सचेंजच्या डीलिंग मध्ये तर त्याच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे, असे कित्येक कित्येक कांगोर आहेत. ओके, तर ते कशात किती इंटरफेअर झाला त्याच्यामुळे कोणी चोर बदमाश त्यातनं सुटले निसटले की काय माहित नाही. ओके, तर ते जेव्हा त्याची तपासणी होईल ते होईल. प्रश्न असा आहे की
कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा एक त्याच्यामध्ये मुद्दा असू शकतो की इनफॅक्ट हाऊ डू यू एन्शुअर दॅट एखाद्या ठराविक साईज किंवा ठराविक लिमिट एका ठराविक साईज वाली जर असेल कंपनी ऑर्गनायझेशन तर मग हाऊ डू यू एन्शुअर की त्यांचं त्याचा गव्हर्नन्स चांगला आहे किंवा ते फ्रॉड करत नाही, कारण त्याचा इम्पॅक्ट बऱ्याच लोकांवरती होईल, इकॉनॉमीवरती होईल. Maybe that could be also one of the item ki kiti aapla do we have broken corporate governance kiwa that assessment vagare.
हा तर त्याच्यासाठी एकतर ज्या डोमेन मध्ये काम करतात तुम्ही म्हणजे फायनान्शियल डोमेन मध्ये काम करत असाल तर फायनान्शियल रेग्युलेटर्स असतात, ते नॉर्म्स देतात. ओके, तर ते काही तुम्हाला प्रत्येक गोष्ट बोट धरून सांगत नाही असं करा तसं करा, म्हणजे कंपनीचा व्यवहार पारदर्शी पाहिजे किंवा तुम्ही समजा एखादं फायनान्शियल ऑर्गनायझेशन असेल तर कोणाचा फ्रॉड होणार नाही किंवा कोणी तक्रार केली तर तुम्हाला त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तुमचे प्रोसिजर्स तयार पाहिजेत, असे अशा गोष्टी फक्त सांगणार हे रेग्युलेटर्स. त्याच्यावरती प्रत्येकाने काय केलं पाहिजे ते त्यांचा त्यांचा अखत्यारीत त्या गोष्टी येतात. हा तर ऑडिट्स व्हायला एक पहिली गोष्ट म्हणजे असे नियम सरकारी ज्या संस्था आहेत याच्याकडे लक्ष देणाऱ्या, म्हणजे भारतात सेबी आहे समजा, युके मध्ये एफसीए पीआरए आहे, अमेरिकेत एससीसी आहे, सीएफटीसी आहे, असे जगभरात वेगवेगळ्या संस्था आहेत, सिंगापूरमध्ये एमएएस आहे, तर म्हणजे ह्या फायनान्स अँड सिक्युरिटी सेक्शन मध्ये सांगतो मी, तर त्यांनी नियम घालून घेतलेले आहेत आणि खूप कडक नियम आहेत, प्रचंड कडक नियम आहेत. आता मी ज्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करतो मला साधारण 60 ते 70 देशातल्या रेग्युलेशन्स भान ठेवून काम करायला लागतं, मोर ऑर लेस ते सारखेच आहेत, असं नाहीये की फार वेगळे आहेत, पण तुम्ही जर एक इंटरनॅशनल ऑपरेशन मोठ्या प्रमाणात चालवत असाल तर तुम्हाला सगळ्यांचं कमी जास्ती काय एक्सपेक्टेशन माहीत पाहिजे, ते रेग्युलेटर्स तेवढेच स्ट्रिंजंट असतात, स्ट्रिक्ट असतात, म्हणजे तुमचं साधं खुट्ट जरी झालं तर ते फाईन कित्येक मिलियन्सचा लावतात. ओके, म्हणजे पुन्हा अशी चूक करू नका आणि बाकीच्यांना समज दिल्यासारखं होतं की बघा यांनी एवढी छोटी चूक केली त्याला आम्ही केवढा मोठा दंड केला, म्हणजे तुम्ही तुमच्या कडे असं होणार नाही याच्याकडे याची दक्षता घ्या.
मला सांग ना याच्यामध्ये दंड कुणावर होतो? आता जर ते आपण आता सकाळी बघत होतो बघ ती केस होती ना त्या 28 वर्षाच्या माणसाची, त्याच्यामध्ये तो माणूस म्हणतो की आय मला हे करायला जमलं कारण तुमची बँक गाडव होती
किंवा
बँकेमधले जे काही वरिष्ठ अधिकारी होते त्यांना अक्कल नव्हती म्हणून मला हे जमत, माझा प्रॉब्लेम नाही चालला, इट्स नॉट माय प्रॉब्लेम रिअली. सो मी तुम्ही आय जस्ट नॅव्हिगेटेड द सिस्टीम की जी तुम्ही एस्टॅब्लिश केली होती, तर जेव्हा हे फ्रॉड बाहेर येतं तेव्हा पनिशमेंट कोणाला होते की कारण हा तर एक छोटा पुरुष आहे ना हु जस्ट.
हा तर पनिशमेंट दोघांना होते. आता पहा तू जी केस सांगतो ते निक लीसनची आहे बेरिंग्स बँक,
थोडीशी ती केस पण सांग की आय थिंक तुला जास्त जवळून माहित असते.
हा तर बेरिंग्स बँक नावाची एक खूप जुनी 100 वर्षापेक्षा जुनी बँक होती ब्रिटनमध्ये, तर आय थिंक 90 दशकात हे झालेलं आहे. तर हा माणूस होता निक लीसन नावाचा, तो ट्रेडर होता. त्याला तो त्यांच्या सिंगापूरच्या ब्रांचमध्ये काम करायचा, तर तिथे ट्रेडर म्हणून काम करायचा. आणि त्याच्या आधी हा पठ्ठ्या म्हणजे बॅक ऑफिसमध्ये काम करायचा, मिडल ऑफिसमध्ये काम करायचा. म्हणून त्याला इतर बँकेतल्या ज्या सिस्टम्स आहेत त्यांची माहिती होती, त्यांचा ऍक्सेस पण होता. आणि जेव्हा तो हे फ्रंट ऑफिसमध्ये ट्रेडर म्हणून काम करायला लागला, तर तिथे त्यांनी असेच डेरिव्हेटिव्ह चे ट्रेडिंग करून बऱ्याचशा अशा बेट्स लावल्या इन अ वे. ओके, तर तिथे म्हणजे वॉर्निंग साइन्स असतात सगळीकडे की तुमच्या अवकाशाच्या वरती तुम्ही जाऊ नका, किंवा प्रत्येक ट्रेडरला एक लिमिट दिली असते की याच्यावरती तुम्ही रिस्क घ्यायची नाही. तर या पठ्ठ्यांनी बॅक एंड मध्ये जाऊन काड्या करून असं काही हे केलं की ते कोणाला लक्षातच नाही आलं की हा त्याच्या लिमिटच्या फार वरती जाऊन रिस्क घेतोय. आणि जेव्हा प्रॉफिट होत होते त्या रिस्क मधून, तेव्हा सगळ्यांना मजा यायची, त्याला बोनस मिळायचे, सगळे त्याची वाह वाह करायचे, तो फार मोठा स्टार समजला जायचा. पण जेव्हा हे लॉस झाला, तर एवढा मोठा झाला की ती बँक बुडाली. एवढी मोठी शेकडो वर्षाची बँक 1 पाउंडात विकली गेली. ओके, आणि मग शेवटी याला जेल झाली, बँकेचं दिवाळं वाजलं. आणि ज्यांना म्हणजे शिक्षा याला नक्कीच झाली आणि बँकेचं दिवाळं वाजलं, तर बँकेचं इन अ वे एक्झिस्टन्स संपला. ओके, पण इतर ठिकाणी जिथे अशा गोष्टी होतात, इथे इंडिव्हिज्युअल्सला हे फाईन्स होतात, जेल होते जर तेवढा मोठा गुन्हा असेल तर, आणि बँकांना फाईन्स होतात फक्त. ओके, म्हणजे वर्स्ट केस मध्ये काय की बँकांना फाईन पेक्षा जास्ती रेप्युटेशनल रिस्क असते की बदनामी झाली चार ठिकाणी तर नवीन कस्टमर येणार नाही, लोकांचा विश्वास उडेल वगैरे वगैरे. आणि तेवढंच पुढच्या बिझनेसला दणका बसावा म्हणून बरेचदा बँकिंग लायसन्स पूर्ण प्रमाणात किंवा काही प्रमाणात काही वर्षांसाठी ते कॅन्सल केलं जात. ओके, म्हणजे जर एखादा बँक असेल जी आयपीओ आणत असेल दुसऱ्या, म्हणजे तर त्यांना आयपीओ आणण्याचा लायसन्स रद्द केलं पुढच्या 2 वर्षांसाठी, असं होऊ शकतं. म्हणजे त्यांचं बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज रेग्युलेटर्सनी काढून घेतल्या. तर अशा शिक्षा होतात. पण इन अ वे काय, बऱ्याच असं पाहण्यात येतं की ह्या ज्या बँका वगैरे आहेत किंवा असे जे मोठमोठाले बिझनेसेस आहेत, तर त्यांना जे फाईन्स होतात, तर ते पहा, म्हणजे तुला एक वेगळं उदाहरण द्यायचं म्हणजे तू लंडनच्या ज्या सेंट्रल लंडनमध्ये कार ड्राईव्ह करणं खूप अवघड आहे, आणि कारण पार्किंग तिथे खूप लिमिटेड आहे, पार्किंग सापडत नाही आणि ते पार्किंग शोधत बसायला लोकांना वेळ नसतो. तर बरेचसे श्रीमंत लोक काय करतात, रस्त्यावर कुठेही पार्क करतात. होतं काय की शेवटी तो पार्किंग अटेंडंट येतो ते आणि फाईन त्यांच्या घरी पाठवतो. ओके, तर जे 2 पाउंडात पार्किंग होणार असतं त्याची त्याला 60 पाउंड लागतात. ओके, पण त्या माणसाचं तेवढ्याच्यात जर 60,000 काहीतरी ट्रान्झॅक्शन असेल, ती ही वुडंट माइंड पेईंग दॅट 60 पाउंड जस्ट बिकॉज त्याचा वेळ वाचला. तर ते 2 पाउंडाची योग्य पार्किंग शोधण्यापेक्षा 60 पाउंड देऊन तो फाईन घेईल, कारण त्याचं त्याच्यावरून त्याच्यापेक्षा जास्ती मोठा बिझनेस त्या वेळेत होणार असतो. ओके, मग ह्या मोठमोठ्या ज्या संस्था आहेत त्या, पण मला असं वाटतं की त्या म्हणजे ज्या चांगल्या संस्था आहेत त्या नक्कीच प्रयत्न करतात की असं होऊ नये, पण झालं तर तो एक पार्किंग फाईन मिळाल्यासारखं ट्रीट होतं बरेचदा. की ठीक आहे यार, फायदा तर याच्यापेक्षा मोठा झाला ना, थोडंसं नुकसान झालं तर ठीक आहे, कॉस्ट ऑफ बिझनेस म्हणून आपण ते ट्रीट करू. पण हा ऍटिट्यूड सगळीकडे नसतो, पण असतो.
आय थिंक हा अँगल जरासा डिबेटेबल आहे की हा म्हणजे व्हॉट्स रॉंग इन इट टाईप ना, की हा ठीक आहे मी भरला फाईन, भरला मी चूक केली मला माहिती आहे मी फाईन भरला, आय डोंट केअर, इट जस्ट दॅट की मला माझ्या दृष्टीने हे काय फार मोठी चूक नाही आहे आणि आय डोंट माइंड कमिटिंग इट, म्हणजे लाईक पार्किंग मी तिकडे हे केले तर तुमच्या दृष्टीने ती चूक आहे म्हणून मी तुमच्यासाठी फाईन भरला, त्यामुळे
गेट तुम्ही घबरावा.
हा घबराव, मी आता काय तुमच्या दृष्टीने आहे ना, मी त्याचा 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 फाईन भरलाय, पण मी परत करणार, कारणात परत करणार का, ऑफकोर्स करणार, कारण की आय डोंट रिअली केअर अबाउट दॅट लॉ, असं त्याचं म्हणणं आहे ना. म्हणजे मी तिथेच मी परत सिटीमध्ये आलो की परत मी कुठेही पार्क करून जाऊ शकतोच, कारण की आय डोंट केअर.
नाही, पण जर तुम्हाला त्या तिथल्या महापालिकेने जर बंदी केली की तुम्ही ही कार ह्या एरियात आणायचीच नाही पुढचे 3 वर्ष, तर हा तर मग तुम्ही शिक्षा कशी करताय, किती करताय, आणि जर गावभर पोस्टर लावले की या माणसाला दिसलं की दगड मारा, ओके किंवा हा माणूस दिसतो त्वरित आम्हाला फोन करू शकता. हा
ठीक आहे,
नाही हे एक्सटेंड सांगतो, पण काय कसं आहे की शिक्षा तुम्ही काय देताय, किंवा त्या माणसाचे पोस्टर गावभर लावले आणि सांगितलं की हा चोर आहे, ओके.
हा म्हणजे असं करत असं समजा झालं की या माणसाला या भागामध्ये ड्राईव्ह करायची परवानगी नाही, त्यामुळे तुम्ही मग ही गाडी आण नाही तर कुठली गाडी आण, पण यू शुड नॉट बी सीन ड्राईव्हिंग.
तुम्हाला गाडीच आणायची परवानगी देत नाही, फाईन भरायची गोष्ट फार नंतरची.
तर दॅट कुड बी समथिंग विच माइट हर्ट
मोर. शिक्षा कशी देतात आणि केवढी मोठी देतात त्याच्यावर आहे.
आता इथे पण सांगितलं ना, याच्यामध्ये कसं आहे की या गाडीच्या पार्किंगमध्ये त्या माणसाच्या, तो माणूस जेन्युअनली सपोज की तो माणूस जेन्युअनली तो ही डझंट रिस्पेक्ट द रूल, तो फ्रॉड करत होता तिथे, करेक्ट. माझ्या दृष्टीने हा रूल महत्वाचा नाही, मी हे करत जाईन करत जाईन करत जाईन. अशा पण केसेस असतील ना की ज्याच्यामध्ये नियमामध्येच लूप होल आहेच नियमामध्ये, की आणि ते एक्सप्लॉइट केलंय. तो तसं म्हटलं तर मी जो समजा असं काहीतरी समजा त्या नियमामध्ये असं काहीतरी लूप होल आहे की जेणेकरून मला तिकडे गाडी पार्क करता येतेच आहे, विच इज कॉजिंग अ डिस्कम्फर्ट, विच इज रॉंग, विच इज क्रिएटिंग सम हॅवॉक, हा भाग वेगळा. पण असे पण केसेस असतील ना की मी फक्त लूपवर एक्सप्लॉइट केले, मग तुम्ही मला का ब्लेम करताय.
हो, तर जे बरेचदा असं लक्षात येतं की मोठमोठ्या श्रीमंत लोक किंवा मोठमोठ्या कंपन्या टॅक्स पे करत नाहीत पुरेसा कम्पेअर्ड टू बाकीच्या जे कंपन्या आहेत, पण त्या चोरी करतायत का? नाही, नॉट नेसेसरली. ते लूपहोल एक्सप्लॉइट करतात, त्यांचे सीएस खूप चांगले आहेत एवढं म्हणू शकता तुम्ही, ओके. तर
फ्रॉड क्रिमिनल केस असं म्हणता की
नाही, हे फ्रॉड नाही आहे, हे दिस इज, ते हुशार आहेत लोक एवढं म्हणू शकता तुम्ही. तर जेव्हा सरकारला लक्षात येतं की हे लोक गैरफायदा घेत आहेत, तर सरकारचं काम आहे की ते लूप होल्स बंद करणे, नियम बदलणे किंवा अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून पुढे करणे. तर म्हणजे सरकारही कसं काम करतं त्याच्यावर डिपेंड करतं. म्हणजे जसं भारतात वोडाफोनची केस झाली होती बघ, वोडाफोनने टॅक्स भरला नाही बरेच वर्ष, कारण त्यांनी ज्या नियम होतात जे होते त्याप्रमाणे केलं होतं काहीतरी. मला पूर्ण केस नीट माहित नाही, पण थोडक्यात असं होतं की प्रणव मुखर्जी जेव्हा भारताचे फायनान्स मिनिस्टर होते एकेकाळी, त्यांनी तो काहीतरी नवीन नियम आणला आणि ते म्हणे की आता हा नवीन नियम आहे, पण हा नवीन नियम मागच्या 10-20 वर्षापासून लागू होईल, ओके. म्हणजे तुम्ही 10 वर्षापूर्वी तुमची कंपनी अस्तित्वात होती तर तेव्हाचा कर आत्ता भरायचा. हे कोणाला मान्य होतं? तुम्ही म्हणजे क्रिकेट खेळताना मध्येच पहिल्या इनिंग नंतर रूल बदलून टाकले, ओके, तर तिथे डकवर्थ लुईस वगैरे असेल तर तुम्हाला ते मान्य होईल, ओके.
ते मागच्या 10 वर्षात
लगेच म्हणाले की
बदलणार असं.
हा, तुम्ही मध्येच म्हणाले की मी 3 स्टंप ऐवजी 2 स्टंप लावणार आहे, ओके. तर मॅचच्या आधी सांगायचं ना राव, मॅच मध्ये आल्यावर कसं सांगणार तुम्ही? सो सरकारने पण कसं वागायचं, सरकार म्हणजे डायरेक्ट पंतप्रधान आणि ते कॅबिनेट मिनिस्टर नसतात, हे वेगळेवेगळे जे संस्था आहेत ज्यांना ही जिम्मेदारी दिलेली आहे की तुम्ही असे नियम बनवा, ते नियम पाळले जातात की नाही ते पहा, नसतील जात तर तुम्हाला आम्ही म्हणजे सरकारने त्यांना पॉवर दिलेले की त्यांनी त्यांच्यावर ऍक्शन घ्यावी, त्यांना दंड ठोठवण्याचा अधिकार असतो, त्यांना पोलीस केस फाईल करण्याचा अधिकार असतो, त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार असतो. तर अशा गोष्टी आहेत की त्या सरकार नक्कीच तसं एक फ्रेमवर्क बनू शकतं. पण फ्रॉड, अरे जितकं जुनं जग तितके जुने फ्रॉड जातो की, आणि फ्रॉडची व्याख्या इतकी वाईड आहे. म्हणजे आता बिटकॉईन चाललंय, बिटकॉईनचे किती फ्रॉड्स आहेत, ओके, किंवा क्रिप्टो करन्सीचे किती फ्रॉड्स आहेत. ते मी मागे एक खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट ऐकत होतो क्रिप्टो क्वीन म्हणून, रुजा इग्नोटोवा नावाची बाई, ओके, आय थिंक बल्गेरियन होती ती, ओके, म्हणजे अजूनही आहे. तर तिने वन कॉईन नावाचं एक क्रिप्टो कॉईन काढलं, ओके, आणि ते इतकं पॉप्युलर झालं की लोक उड्या मारून त्याच्यावर जाऊ लागले. आणि हे फार जुनी गोष्ट नाही, काय मागच्या 5-7 वर्षातली गोष्ट आहे. आणि तिने जवळजवळ 3-3.5 बिलियन युरो गोळा केले. हा, तर आणि ती एका रात्रीत गायब झाली, अजून कोणाला माहित नाही कुठे ती, ओके. तर इवन भारतात खूप लोकांनी पैसे गुंतवलेले होते त्याच्यात, ओके, सगळं जगभर पसरलं होतं आणि तिने तुफान पैसा लाटला लोकांचा आणि ती गायब झाली. अशी कशी गायब होऊ शकते रे एक बाई एवढे पैसे घेऊन? तर तिने नेटवर्क डेव्हलप केलं होतं, आणि तिने फ्रॉड केला होता का? हो, कारण ज्या नावानी जे सांगून लोकांकडून पैसा गोळा केला ते नव्हतंच. आणि हे उघडकीस कसं आलं माहितीये का, एका हे ब्लॉकचेनच्या एक्सपर्टला ती वन कॉइन कंपनी अप्रोच झाली की तू आमच्याकडे येऊन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट कर. आणि हा पठ्ठ्या म्हणाला, हँग ऑन, तुमच्याकडे क्रिप्टो करन्सी मागच्या कित्येक वर्षापासून आहे आणि ब्लॉकचेनच नाही तुमच्याकडे, मग तुम्ही बनवलं काय आणि विकलं काय? म्हणजे तुम्ही आत्ता बनवायला घेतात जेव्हा लोकांनी करोडोंच्या करोडो इन्व्हेस्ट केले, म्हणजे तुम्ही सगळं फ्रॉड केलं. तिथून सगळं हे सुरू, म्हणजे तो त्यांनी आरडाओरडा चालू केला. तर ते याला आपल्या विसल ब्लोईंग म्हणतात. ओके, आणि मी विसल ब्लोअरला मराठीत एक नवीन संज्ञा ऐकली, त्याला जागल्या म्हणतात. जागल्या जो जागा आहे आणि दुसऱ्यांना पण जागा केलं त्यांनी की हे काहीतरी बरोबर नाही म्हणून. असे किती तरी फ्रॉड आहेत, किती 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 फ्रॉड आहेत म्हणावं तेवढं.
इतक्या मोठ्या बँकात इतके मोठे फ्रॉड
नाही, बँकाचेच नाही, कुठेही असतात. म्हणजे मी तुला एक उदाहरण सांगतो, हे मला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी बद्दल फार तिथनं त्याच्याकडनं फार अपेक्षा आहेत बरं का, कारण म्हणजे जेवढं ते क्रिप्टो करन्सी बिटकॉईन वगैरे त्याचा गवगवा झाला आहे त्याच्यापेक्षा खूप 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 जास्त त्याचं पोटेन्शियल आहे. म्हणजे एक गोष्ट सांगतो, काही वर्षापूर्वी असं झालं की मी एका ठिकाणी होतो, तिथे काही जण दबा धरून बसलेली होती. ओके, म्हणजे असं सहज लक्ष गेलं, एक चार पाच लोक असं आडोशाला दबा धरून बसली होती तिकडनं, हे भारतातली गोष्ट आहे. ओके, आणि तिकडनं एक मोटरसायकलवर माणूस येत होता आणि तो जवळ आला की सगळ्यांनी त्याच्यावर झडप घातली, त्याची मोटरसायकल पाडली, त्याला धू 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 धुतला. ओके, आणि त्याचे लिटरली कपडे फाडले, मोटरसायकलची किल्ली काढून घेतली, जप्त झाला तो माणूस लिटरली. म्हणजे मोटरसायकलवर मस्त गॉगल लावून आलेला, 5 मिनिटाच्या आत अंडर पॅन्टवर एकटा परत घरी गेला. ओके, तर मी नंतर त्याचं विचारलं लोकांना काय झालं, तर ते म्हणे की या माणसानी एकच प्लॉट 2-4 जणांना विकला. ओके, तर ही खूप सिम्पल केस आहे की हा एक प्लॉट, एक जमिनीचा तुकडा, म्हणजे एक तुमची प्रॉपर्टी जे 4-5 लोकांना तुम्ही कसं विकू शकता, म्हणजे फ्रॉड कागदपत्र तयार करूनच करू शकता. तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी जी आहे तर ती असे फ्रॉड सहज थांबवू शकते की कुठल्या क्षणाला कोण कुठल्या जागेचा मालक आहे हे एक त्याचं एकमेव सिंगल सोर्स ऑफ ट्रुथ ज्याला म्हणतात. ओके,
डिसेंट्रलाइज लेजर.
हा नाही, ती डिसेंट्रलाइज लेजर ती कॉन्सेप्ट आहे, बट दॅट इज अ सिंगल सोर्स ऑफ ट्रुथ. म्हणजे ते ती गोष्ट त्याच्यात खाडाखोड करणे, ते बनावट बनवणे, हे जवळजवळ अशक्य होऊन बसलेलं आहे. तर ही जेव्हा टेक्नॉलॉजी येईल तर अशा असे फ्रॉड थांबतील. फ्रॉडची व्याख्या खूप मोठी आहे, खूप प्रकार आहे. आणि डेफिनेटली सांगतो, जेवढे नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतील लोक तेवढे फ्रॉडचे नवीन नवीन प्रकार शोधून काढतील.
आय थिंक ते तर आहेच. आय थिंक चोर पण अपग्रेड होणार ना, चोर पण आपली चोरी अपग्रेड ट्रिक. ते पूर्वीचे चोर आउटडेटेड होतील, त्यांचा सगळा बंदूक पण, आणि मग नवीन चोर उदयाला येतील की त्यांच्याकडचे हत्यार वेगळे असतील, त्यांच्याकडचं टूल किट वेगळे असेल. जसे हे जसे स्कॅम वाले कॉल सेंटर वाली माणसं होती की जी कुठले कुठले सॉफ्टवेअर बाजू वापरून लोकांना अमेरिका इंग्लंड मध्ये लोकांना कॉल करून त्यांच्याकडचे पैसे लाटायचे. तो आय थिंक दॅट इज, ते तर आता काय नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे जस जशा नवीन टेक्नॉलॉजी येईल तस तशा नवीन गोष्टी, नवीन चोर पण येतील, त्याला काय पर्याय नाही. पण या गोष्टी खूपच अशा थॉट प्रोव्होकिंग आहेत की कसे लोक त्याच्यात लूप होल करतात, कसे ते लूप होल एक्सप्लॉइट करतात. बऱ्याचा एक परसेप्शनचा पण भाग असतो बघ, मध्यंतरी ते कुठले कुठले हे आले होते बघ, पनामा पेपर्स नाही, पनामा पेपरच्या नंतर कुठे ते पेपर आले होते बघ, कोणी कोणी इतकी इतकी इन्व्हेस्टमेंट केली आणि कुठे होते रे ते, पण नाव विसरलं त्याचं,
असे चिकार होते. पनामा पेपर एक
आहे, आय विल टेल यू वेअर व्हॉट आय फाउंड ऑड इन दॅट. त्याच्यामध्ये बातमी अशी आली की अमुक अमुक माणसाचे इतके करोड, अमुक अमुक माणसाचे इतके करोड, ह्यानी इतके इतके करोड करोड गुंतवले. ती बातमीचं रिपोर्ट, ती रिपोर्टिंग बघून असं जाणवलं की हे सगळे फ्रॉडच आहेत. बट इन अ वे दे वर नॉट, की कोणीतरी अमुक एक्स पैसा तिकडे गुंतवला हे काही फ्रॉड असू शकत नाही ना. म्हणजे मी समजा 1 करोड गुंतवले, हाऊ इज दॅट फ्रॉड? ऑफशोअर कंपनीमध्ये किंवा आणि कशा कशा कशा. ऑल व्हॉट इट सेज मी पैसे गुंतवले, दॅट्स इट. सम ऑफ देम कॅन बी फ्रॉड, सम ऑफ देम कॅनॉट बी फ्रॉड. पण बातमी सरसकट झाली पब्लिश त्याच्यामध्ये.
सांगतो ना, सांगतो म्हणजे ही खूप सिम्पल प्लेन व्हॅनिला केसेस या. ओके, तर आणि ह्या खऱ्या बऱ्याचशा खऱ्या घटना आहेत भारतात झालेल्या, जगभर होतात त्या, पण भारतातली सांगतो हे कशा होतात. तर एक पॉलिटिशियन असतो कोणतरी, किंवा पॉलिटिशियन म्हणायला किंवा कोणी बिझनेसमॅन, ओके, ज्याला फ्रॉड करायचा असतो, ज्याकडे खूप काळा पैसा असतो, त्याला पांढरा करायचा असतो कसा तरी. ओके, तर तो काय करतो, एक काहीतरी फालतू कंपनी विकत घेतो किंवा बनवतो किंवा त्याचा आयपीओ लॉन्च करतो. ओके, त्याचा किंमत चार आणे नसते, त्याचा बिझनेस पाच पैशाचा नसतो, पण तो काय करतो की प्राइस इन्फ्लेट करतो त्याची, म्हणजे लोकांमध्ये उगत हवा निर्माण करायची, अफवा पसरायची की ही कंपनी खूप ग्रेट आहे, याला अमुक कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे, अमुक बिझनेस वाढणार आहे वगैरे वगैरे असं सांगून, आणि आपलेच पंटर लावायचे जे याच्यात याचे स्टॉक विकत घेतील. ओके, समजा म्हणजे हे हा एक प्रकार सांगतो. तर ते स्टॉक आपलेच पंटर लावायचे देशभरातनं, ज्यांच्याकडे काळा पैसा थोड्याफार प्रमाणात आहे, तर त्यांनी स्टॉक विकत घेतले. आणि किंवा आणि हे मार्केटमध्ये ही चलती पाहून बाकी जे टिप्स वर जगणारे लोक असतात ना, स्टॉकची मला टिप मिळाली म्हणून सांगणारे, तर ते लोक त्या काय आगापेक्षा माहित नसतो, काही ढेकूळ कळत नाही स्टॉक मार्केटमधलं किंवा कंपनीच्या व्हॅल्युएशन मधलं किंवा काही, पण ते मग ते आता भाव वाढणार, आता भाव वाढणार, मी महिन्यात दुप्पट करणार पैसे, असं करून ते इन्व्हेस्ट करतात. असं करत 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 कंपनीचा शेअर खूप वरती जातो. ओके, मग काय होतं की ही कंपनी जी आहे तर ती म्हणजे हा जो फ्रॉड करणारा माणूस आहे तो कुठेतरी सीशेल्स मध्ये कंपनी ओपन करतो, ज्याची सबसिडरी बहामाज मध्ये असते, त्याची सबसिडरी कुठतरी आफ्रिकेत असते, त्याची सबसिडरी अजून एक कुठली तरी मॉरिशस मध्ये असते, असं खूप गुंतागुंतीचं सगळं ते स्ट्रक्चर तयार करतात की कंपनीचा खरा मालक कोण आहे हेच कळत नाही. ओके, आणि मग जेव्हा इन्फ्लेट झालेली किंमत असते तेव्हा हा सगळा काळा पैसा हवाला वगैरेच्या मार्गे सेशेल्स पर्यंत पोहोचत. सेशेल्स हे खूप पॉप्युलर डेस्टिनेशन आहे म्हणून सांगतो या कार्यक्रमासाठी. आणि तिथनं ह्या कंपनीला विकत घ्यायला बघतात ते. ओके, आणि तो पैसा सगळा मग ही कंपनी जी चार आणाची नसते, ती चार लाखाची, चार अरबाची, चार हजार कोटीची म्हणून ते विकत घेतात. आणि मग तो पैसा अजून कुठतरी गुंतून टॅक्स वाचून 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 परत भारतात आणतात. ओके,
ते एक एक जसपाल बट्टीचा एपिसोड होता बघ, ते पाणीपुरी गोलगप्प्याच्या कंपनीचा ते आयपीओ काढतात.
हो का, नाही आठवत नाही मला.
अरे अरे युट्यूबवर ते आहे एपिसोड, ते तो ते पाणीपुरीच्या ठेल्यावर जाऊन जसपाल बट्टी आणि तो त्याचा एक तसा तो मित्र बोलत असतो आणि सांगत अरे कसं हे स्टॉक मार्केट चालतंय वगैरे. मग तो म्हणतो की जर आपण पण आपली गोलगप्पा काहीतरी, त्याचं ते नाव पण करतात काहीतरी त्याचं, बरं का, माणिपुरीवाला जसपाल भट्टी आणि त्याचा मित्र असे करून ते स्टॉक त्याच्या कंपनी कडून आयपीओ कडून स्टॉकची प्राइस वाढवतात 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 आणि आतमध्ये कंपनी नसतेच कुठली. तुझं आता हे एक्झाम्पल रिमाइंडेड मी ऑफ दॅट. अरे जरूर बघ, जसपाल भट्टीचा आहे बघ, आय थिंक असेल युट्यूबवरती पण,
आपण लिंक टाकू.
पण असं, पण मला मला म्हणायचं असं होतं की बऱ्याचदा हे न्यूज रिपोर्टिंग असं असं होतं ना, जेणेकरून ज्यात तुम्हाला वाटतं की नाव येणाऱ्या त्याच्यामध्ये प्रत्येकाचं जे काही नाव आलंय, ऑफशोअर कंपनी काढली म्हणजे तुम्ही फ्रॉड केलं असंच नाहीये. फ्रॉड करणाऱ्या बऱ्याच लोकांनी ऑफशोअर कंपनी काढली असेल, पण त्याच्यामध्ये जे असे असे आले नावं एकदम सरसकट की अमका या सगळ्या माणसांनी त्याच्यामध्ये अमुक पैसे घातले, कुणीतरी लेजिटिमेट पण घातले असतीलच की, आणि तसं त्यांना नंतर सापडलं पण मी असं काय म्हणजे
हो म्हणजे
फ्रॉड, पण ते क्लॅरिफिकेशन येत नाही बाहेर जनरली.
म्हणजे आता याच्यात अमिताभ बच्चनचे पण नाव होते, अमिताभ बच्चन
पण असं काय त्याच्याबद्दल
म्हणजे
बाहेर आला अमिताभ बच्चन बद्दल.
तर ऑफशोअर कंपनी काढणे, तिथे पैसा ठेवणे, इकडून तिकडे फिरवणे हे कायद्याला धरून नाही असं नाहीये, पण त्याच्या मागे तुमचं जर कुठं तो ते सोर्स ऑफ मनी जो आहे अल्टिमेट बेनिफिशियरीचा, तो जर त्याचा इंटेंट जर चुकीचा असेल आणि ते सिद्ध करता आलं तर मग
त्याला लायबल फॉर पनिशमेंट. खरंच व्हायचे नवीन
आणि पेपरला काय फक्त ते नीरव मोदी किंवा हे कोण तो मल्ल्या वगैरे अशा गोष्टी येतात, तर ते फ्रॉड केलं का? हो ऑफकोर्स केलंय, पण ते फ्रॉड करणारा प्रत्येक जण असतो. आणि जसं मी म्हणाल, देर आर डिग्रीज ऑफ डिसऑनेस्टी. तुम्ही म्हणजे 2 रुपयाचा फ्रॉड केला का 2 करोडचा केला का 2000 करोडचा केला, डझंट मॅटर.
इट इज इम्पॉर्टंट टू एस्टॅब्लिश की यातलं प्रॉब्लेमॅटिक बिहेवियर कुठलं होतं. माझ्याकडे खूप पैसे असणं हे प्रॉब्लेमॅटिक नाहीच आहे, पण दॅट कम्स आउट ऍज ऍज फ्रिक्वेंट. पण मी लोन न चुकवणं किंवा मी चुकीचं कोलॅटरल देणं किंवा कोलॅटरल नसणंच तिथे, किंवा मी चुकीचं अप्रुव्हल घेणं, किंवा मी एलिजिबल नसताना त्या मला काही गोष्टी करायची परवानगी मिळणं, त्याच्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे हे बऱ्याचदा त्याच्यामध्ये फाईन प्रिंट मध्ये असतं, हेडलाईन मध्ये असतच नाही.
राईट.
जसं या बाईच्या त्या केसमध्ये होतं की मी कुठला बाबाचा सल्ला घेत असेल, व्हॉट्स रॉंग इन दॅट, पण मी माझ्या कंपनीची इन्फॉर्मेशन बाहेरच्या बाबाला देते, दॅट इज लाईक ग्लेअरिंगली रॉंग. ते तुम्ही तुम्ही नाही, परत फॉर एस्पेशली इन ऑर्गनायझेशन लाईक दिस.
आपण बाबाला सीईओ करतो, बाबा सांगतो याला आमचा ग्रेड दे, त्याला ते,
मग बाबाला सीईओ ना, मग तुला कशाला सीईओ केलंय?
हा, तर ते तेवढं
इंटिग्रिटी. बट देन अगेन इंटिग्रिटी हा प्रश्न झाला, तर इंटिग्रिटी साठी किती पनिशमेंट देणार तुम्ही? इट्स लाईक दॅट 60 रुपयाचं पार्किंग तिकीट सारखा ऑफेन्स झाला तो. मला समजा इंटिग्रिटी भंग करून जर मला चांगली अमेझिंगली चांगली डिसिजन मला समजा जर घेता येणार असतील, तर मे बी असं असं तिने कॅल्क्युलेशन केलं असेल. आय एम नॉट सेइंग शी इज
राईट. मग त्या फॉर्मली त्या बाबाला तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वर घ्या, त्याला कन्सल्टंट बनवा किंवा काहीतरी बनवा.
बाबा नसले यायचे बोर्ड वरती,
मग नका करू. नाही म्हणजे ऑनेस्टी आणि इंटिग्रिटीतला फरक काय? ऑनेस्टी म्हणजे मी एकदा प्रामाणिक राहिलो ही ऑनेस्टी झाली, ओके. पण तो प्रामाणिकपणा माझ्यात मुरलेला आहे आणि मी प्रत्येक वेळेस तेवढ्याच प्रामाणिकपणे वागणार आहे, ही इंटिग्रिटी झाली. म्हणजे इंटिग्रिटी इज लॉंग टर्म ऑनेस्टी.
तर इंटिग्रिटी इज लॉंग टर्म ऑनेस्टी,
परपेच्युअल ऑनेस्टी म्हणू आपण.
असो, गुड. आज असे बरेच एकदम अशा फ्रॉडस्कर आणि स्कॅम सॅम स्कॅमच्या गोष्टी सगळ्या जरा अशा. मला ते मी आज सकाळी तुला पाठवलं होतं, तसे मला ते कोल्ड फ्युजन वरती 2-3 एपिसोड असे मला सापडले होते, किंवा हे जे बँकांमध्ये फ्रॉड झालं होतं ते हे पण आय विल हायली रेकमेंड. आता सध्या व्हेरी रिसेंटली ब्लॉकचेन मधलं फ्रॉड या लोकांनी पकडलंय, की त्यांनी खूप वर्षापूर्वी त्यांनी कॉईन लाटल्या होत्या आणि त्यानंतर असंच मनी लॉन्ड्रिंग इकडून तिकडे फिरवून ते ट्रान्झॅक्शन इतकं कॉम्प्लिकेटेड केलं की लोकांना कळे ना की कुणाचे पैसे काय आहेत. आणि फायनली त्यांनी ते डार्क वेबमध्ये जाऊन वगैरे परत ते विकायचा प्रयत्न केला, आणि जेव्हा त्यांनी ऍक्च्युली ते एनकॅश करायचा प्रयत्न केला दॅट ट्रान्झॅक्शन, आय थिंक वी हॅव वेंट बॅक अँड ट्रेस्ड ऑल ऑफ इट अँड थँक्स टू ब्लॉकचेन की फायनली दे कुड ट्रेस द ओनर. आणि ते ओनर असे होते की ते ओनर ते एक आहे ती रॅप सिंगर होती, टिकटॉक इन्फ्लुएन्सर आणि रॅप सिंगर, ती हज त्याची दॅट गर्ल अँड दॅट बॉय ऑल्सो वॉज समबडी इन दॅट सेम इंडस्ट्री. हे लोक बाहेर जाऊन फ्रॉड वरती लेक्चर द्यायचे, अँटी फ्रॉड त्याच्यामध्ये जसं सेम सेम केस. आणि अजूनही FBI ने आय थिंक ते अजूनही रिलीज नाही केले की हाऊ डिड दे ट्रेस इट, पण इट इज क्लेम्ड की बिकॉज ऑफ ब्लॉकचेन. तुम्ही कितीतरी कॉम्प्लेक्स ट्रान्झॅक्शन केलं तरी पण, कारण लोकांना माहित होतं की द मोमेंट दे ब्रिंग दॅट मनी इन टू द रिअल वर्ल्ड इट विल बी ट्रेसेबल. पण त्या लोकांनी पण बरेच त्याच्यामध्ये ते जाळं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलं होतं, पण द मोमेंट दे डिड इट या लोकांनी लगेच ते काढलं आणि ते सेव्हरल बिलियन डॉलर्स रे, 4.5-5-6 काहीतरी, व्हेरी मॅसिव्ह फ्रॉड. आय थिंक ब्लॉकचेन मधलं पहिलं फ्रॉड विच गॉट बस्टेड आणि विच गॉट ट्रेस्ड अँड ऑल दॅट, असं म्हणून हे त्या केसमध्ये बरंच मटेरियल अवेलेबल आहे.
आय वुड ब्लॉकचेन म्हणजे बिटकॉइन वगैरे हॅक पण झालेले आहेत
ना, बिटकॉइन हॅक केल्या होत्या.
हो का?
बिटकॉइनचा एखाद्या स्टॉक बिटकॉइनचा एक्सचेंज होता आणि तिथून त्यांनी ते हॅक केले होते, त्यामुळे त्या एक्सचेंज वरच्या सगळ्या स्टॉकची किंमत पडली खाली आणि ते त्यांच्या अकाउंट वरती गेले. आणि सो पीपल न्यू इट या फ्रॉड बिटकॉइन्स आहेत की या फ्रॉड अकाउंट मध्ये आहेत. त्यांनी त्याचं काही केलं नाही बिकॉज नोबडी न्यू की हा अकाउंट कोणाचा आहे, पण इट वॉज देअर. पण नंतर त्यांनी त्याचे असे अजून इकडे तिकडे ते फिरवाफिरवी त्यांनी ती सुरू केली बिकॉज त्यांना कदाचित पैशाची गरज असेल.
तर आता म्हणजे इंडियामध्ये पण डिजिटल करन्सी आणतायत, जगभर जगभरातले सेंट्रल बँक आणतायत, आणायलाच पाहिजे. पण खूप लोकांचं त्याच्यामुळे वांदे होणार. ओके, जे या फ्रॉड बिझनेस मध्ये आहेत
चांगल्या प्रकारे की वाईट प्रकारे
वांदे होणार आहेत? चांगल्या प्रकारे, म्हणजे जे लोक फ्रॉड बिझनेस मध्ये आहेत, कॅश, फक्त कॅश बिझनेस करतात, ते ज्यांना वाटतं की आपल्याकडे किती कॅश आहे कोणाकडे कोणाला कळू नये, तर ते त्यांची वाट लागणार आहे. म्हणजे जे भारतात डिमॉनिटायझेशन झालं होतं त्याच्या मागे जी काही कारणं दिली होती ती कितपत साध्य झाली आता ते सगळ्या जगाला माहिती आहे, पण यांनी जास्ती सोपं होईल, हे ट्रेसेबिलिटी राहील असं वाटतं. पण लोक येऊ देणार नाहीत ज्यांचे ज्यांना याच्यातनं नुकसान होणार आहे ना, ज्यांना त्यांचे काळे धंदे असे चालू ठेवू शकत नाहीत, ते बरोबर प्रेशर आणून याला लिमिटेड ठेवतील.
मला वाटतं की चांगले, आय थिंक मला आय आय वेलकम दॅट स्टेप. आता जी रिसेंटली घेतली ना ती सेंट्रल बँक डिजिटल कॉइन, आय थिंक बरेच लोक करतात, अँड दॅट्स परहॅप्स द वे टू गो ऑल्सो. मला असं खूप जेन्युइनली वाटत होतं ते डिमॉनिटायझेशनच्या वेळेला दॅट वॉज अ परफेक्ट टायमिंग फॉर डुईंग दिस.
टेक्नॉलॉजी तेव्हाही एवढी ऍडव्हान्स नव्हती,
पण तेव्हा आय थिंक आयदर आयदर डिमॉनिटायझेशन वॉज व्हेरी प्रीमॅच्युअर काइंड ऑफ कॉल ऑर दिस इज अ. पण हे ते जर असं बॅक टू बॅक फॉलो झालं असतं ना तर लगेच अडॉप्शन वाढलं असतं. किंवा कारण की तुम्ही क्रेडिट कार्ड वापरणं, आय मीन तुम्ही क्रेडिट कार्ड वापरणं किंवा तुम्ही पेटीएम वापरणं म्हणजे डिजिटल झालं असं नाहीच आहे ना, कारण ते पूर्वापर वापर झालं. इट्स नॉट रिअली, मग तुम्ही म्हणाल की हा आमच्याकडे तर आधीपासूनच होतं डिजिटल, इट्स नॉट दॅट. ते तेव्हा झालं असतं तर अशी मजा आली असती. पण
नाही, आता सुद्धा सांगताना ते असं सांगतात की अरे म्हणजे रिझर्व्ह बँकेला किती खर्च येतो ते पैसे छापण्यामध्ये आणि ते सर्क्युलेशन मध्ये आणण्यामध्ये, एटीएम ठेवावं लागतात वगैरे, त्याच्याऐवजी तुम्हाला तुम्ही डिजिटली सगळं ट्रान्झॅक्ट करता तर सरकारला पैसा फिजिकल छापायची गरज नाही पडणार, त्याचे पैसा वाचेल. दॅट इज नॉट द मेन कॉज. पण सांगताना मला आतापर्यंत जेन्युइन कारण सांगितलेलं हेच समोर आलेलं आहे, पण त्याच्या मागचे फायदे माहित आहेत मला नक्की अर्थात, आणि ते व्हायला पाहिजे. कारण कर नाही त्याला डर कशाची, तुमचा पैसा.
आणि इट इज नाउ आय थिंक इट इज अ मॉडर्न वे ऑफ डीलिंग विथ युअर डीलिंग मॅनेजिंग करन्सी फ्लक्च्युएशन एक्सचेंज अँड ऑल. आणि
लगेच मग गरिबांचा कळवळ आहे, गरिबांचा कळवळा येतो, गरिबांकडे कुठे मोबाईल फोन असतात, गरिबांकडे कुठे डिजिटल वॉलेट असतात. सत्य आहे खूप लोकांकडे नाहीये, पण एवढंही सत्य आहे की ज्या प्रमाणात भारतात मोबाईल फोन वाढलेत आणि फेसबुक युजर्स जवळजवळ अर्धे जगातले कदाचित भारतात असतील, तर तुम्ही बाकीच्या गोष्टींसाठी वापरू शकता. आणि भारतात अरे कुठ जागो जागी नाक्या कोपऱ्या कोपऱ्यावर ते क्यू आर कोड झालेले आहेत, आता सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना
प्रॉब्लेम असा भारतामध्ये असं लोकांच्याकडे मोबाईल फोन नाही हा प्रॉब्लेम आहे का?
हो आहे, आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे.
आणि आपल्याकडे वी आर द सेकंड ऑर फर्स्ट लार्जेस्ट मार्केट इन.
हो पण अरे बाबा 140 करोड लोक आहेत, म्हणजे महिन्याला 7 करोड मोबाईल विकले जातात भारतात आज. ओके, तरी पण 7 करोड मोबाईल, 7 करोड सिम आय थिंक, 7 करोड नवीन कनेक्शन येतात असं म्हणतात. ओके, तर महिन्याला की वर्षाला, मी काहीतरी चूक बोलतोय.
5G कानाकोपऱ्यात पोहोचलं, गावोगावी पोहोचलं, आणि याच्यात त्यांनी इतक्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हे करायचं ना, तर मला वाटलं की मे बी आपल्याकडे लोकांच्या, इनफॅक्ट मध्यंतरी असं आलं होतं की लोकांच्याकडे घरात टॉयलेट नाही पण फोन आहे.
हो आहे ना, कारण त्या फोनमुळे त्यांना सोय खूप होते, रोजचं 1.5 GB मिळतं, त्याच्यात एंटरटेनमेंट खूप फ्री मध्ये निघतं त्यांचं.
एक टीव्ही घेण्यापेक्षा 1.5 GB
पर डे वाला निघतं. नाही पण नाही, फायदा खूप आहे. म्हणजे आता कोरोनाच्या काळात जे काही ऑनलाईन एज्युकेशन जेवढं काही करता आलं ते त्याच माध्यमातून करता आलं. हा, आई बापांना फटका पडला, 10-10 हजार रुपयाचा मोबाईल ऍटलीस्ट घ्यायला लागतो मुलांसाठी, तर दॅट वॉज डिफिकल्ट. पण फायदे नक्कीच आहेत, तोटे तेवढेच आहेत.
गुड, दॅट वॉज गोइंग गुड रिफ्रेशर. मला हा असा भाग मध्ये कायमच कुतूहल आहे, आपण पुढे पण याच्याविषयी ऐकू. तुझं ऍक्च्युली हे फील्ड आहे माहिती आहे मला, त्यामुळे
माझं फील्ड थोडं वेगळं आहे.
एखादी क्राईम स्टोरीची डॉक्युमेंटरी ऐकल्यासारखं मला असं वाटतंय की अरे हे म्हणजे कुणी कसे काय फ्रॉड केलं, ते फ्रॉड पकडलं कसं, ह्याच्यामध्ये ही गोष्ट जास्त इंटरेस्टिंग असते.
अरे म्हणजे माझं फील्ड खूप वेगळं आहे, खूप निश आहे. माझं मार्केट कंडक्ट आणि इन्साइडर डीलिंग केसेस आहे, आणि ते
आताचे तुझे ते कोण होतं निक कर्लिस कोण ना
निकलिसन
दॅट वॉज इन्सायडर ट्रेडिंग ना
नाही नाही ते इन्सायडर ट्रेडिंग इन्सायडर ट्रेडिंग तुम्हाला म्हणजे ते ग्राफ बघितलं बघितलं कळतं की क्या चल रहा है यहाँ पे म्हणजे तुला एक जस्ट एक गोष्ट सांगतो कोडॅक कंपनी माहिती आहे ना आपल्याला फिल्मची कंपनी ओके सगळ्यांना माहिती आहे कोडॅक काय तर कॅमेरा फिल्म बनवतं हा तर असं झालं की जेव्हा करोनाचा पिरियड होता 2020 सेकंड हाफ मध्ये खूप मग युएस गव्हर्नमेंटने काय केलं की बऱ्याचशा कंपन्यांना फंडिंग दिली की तुम्ही करोना व्हायरससाठी काय रिसर्च करताय ते करा ओके आणि थोडं आउट ऑफ द बॉक्स जाऊन पण करा वगैरे वगैरे त्याच्यात कोडॅक कंपनीला पण फंडिंग मिळाली सरकारकडून ओके तर कोडॅकचा मेडिसिनचा काही संबंध नाही पण मिळाली त्यांना ठीक आहे काय ते काय असेल ते ती गोष्ट वेगळी पण मिळाली हे सत्य आहे तर गंमत अशी झाली आहे की कोडॅकचा शेअर जो आहे तो नॉर्मली $2 चालायचा ओके आणि ती बातमी ज्या दिवशी आली पेपरला किंवा मीडियामध्ये की सरकारने कोडॅकला अमुक इतके मिलियन दिलेले ह्या रिसर्चसाठी तर त्या ती बातमी याच्या एक दिवस आधी कोडॅकचा शेअर $2 वरून $8 वर गेला ओके ज्या दिवशी हा ज्या दिवशी बातमी आली त्या दिवशी तो $30-32 वर गेला ओके तर जिथे तुम्हाला दिसलं ठीक आहे बातमी बाजारात आली आणि खटकन प्राइस वाढली इज वन थिंग पण ती यायच्या आधी $2 $8 झाले होते राईट म्हणजे काय की काही प्रमाणात लोकांना माहित होतं की हा शेअर वाढणार आहे म्हणून त्यांनी ते शेअर्स घ्यायला चालू केली त्यांनी त्याची किंमत वाढली $2 to $8 झाली पण दुसऱ्या दिवशी 8-32 झाली ओके तर ज्या लोकांनी 2-8 केलं त्यांना ट्रेस बॅक केलं तर तुम्हाला कळेल की हा यांना माहिती होती ऑलरेडी याच्यात
त्यामध्ये
हो आता ते सापडले आणि एवढंच नाही रे अरे कुठल्या कुठल्या तर अमेरिकेतली गोष्ट आहे ही अमेरिकेच्या 2 सेनेटरला वर केस झाली आता मागे तर जेव्हा करोना व्हायरस चाललं होतं लॉकडाऊन करायचं वगैरे चाललं होतं ना तर हे सगळं सरकारी याच्यात जेव्हा म्हणजे हायेस्ट लेवलला जे डिस्कशन चालू होते तर ते की लॉकडाऊन करावं का नाही आणि कसा काय तर ते जेव्हा डिस्कशन चालू होते तेव्हा त्या वेळेस त्यातले त्या डिस्कशन मध्ये असणारे ज्या 2 अमेरिकेचे सेनेटर होते त्यांनी बाहेरून आपापल्या ब्रोकरला कॉल केला की सिट्रिक्सचे शेअर्स विकत घ्या ओके आता जे रिमोट वर्किंग करतात त्यांना सगळ्यांना सिट्रिक्स आणि त्याचं महत्व माहित आहे ओके किंवा अशा कंपन्यांचे ज्या रिमोट वर्किंगसाठी तर त्यांना कळालं की लोक लॉकडाऊन झाले की ह्या कंपन्यांचं खप वाढणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे स्टॉक वाढणार आहेत तर त्यांनी जी फक्त त्यांना माहिती असलेली गोष्ट ती वापरून त्यांचा स्वतःचा फायदा करून घेतला त्याच्यामुळे स्टॉक वाढला त्याचा तर ते इझिली ट्रेस करता येतं की की या आणि हे कसं की नुसतं स्टॉक वाढत नाही हे लोक नंतर विकून फायदा बनवतात त्याचा राईट तर हळूहळू ती माहिती जगजाहीर व्हायच्या आधी हळूहळू तुम्ही स्टॉक विकत घेतले आणि जगजाहीर झाल्यावर
आपण असं अशा काही केसेस वगैरे अशा काही स्पेसिफिक केसेस घेऊन पण कधीतरी त्यावरती बोलायला मजा
थोडक्यात सांगायचा विषय आहे की जितके संत आहेत तितकेच बदमाश लोक आहेत जितके चांगल्या गोष्टी चालतात तितक्याच वाईट गोष्टी चालतात स्कॅम्स जगभर आहेत आपण सावध राहायला पाहिजे सरकारने सरकारचं काम केलं पाहिजे रेग्युलेटरी एजन्सीजनी रेग्युलेटरी एजन्सीजचं काम केलं पाहिजे आणि अशा गोष्टींमधून नुकसान होऊ नये किंवा वाईट प्रवृत्तींना चलना मिळू नये याच्यासाठी जे जे करायला पाहिजे ते करायला हवं चौकस बुद्धीनी बघायला हवं डोळे कान उघडे ठेवायला हवेत प्रश्न विचारायला हवेत आणि हव्यासा पाठी धावून आपले आपले किस्से पटपट भरण्याच्या मागे काही आपण चूक तर नाही करते दुसऱ्यांचं नुकसान तर नाही करते याची जाणीव ठेवली पाहिजे एवढे बोलून मी माझे 2 शब्द आज संपवतो 2 तास का रे
नाही 2 शब्द आय थिंक 2 तास नाही झाले आज पण हा आय थिंक यू कव्हर्ड इट ऑल माझ्यासाठी काय राहिलेलं नाही येस आय अग्री ऑल ऑफ इट फुल ऍज इज इनफॅक्ट मला असं वाटतं की
मोर चोरावर मोर म्हण कुठून आली माहितीये का?
नाही
म्हणजे मलाही नक्की आठवत नाही, पण चोर मोर म्हणजे ते कन्नड की तेलुगू भाषेत चोरू मोरू काहीतरी असतात, म्हणजे ताक भात आहे इन अ वे, भातावर ताक. तर चोरावर मोर इज ऍक्च्युली भातावर ताक, चोरावर मोर होणे म्हणजे
आपल्या आपल्या भाषेच्या एपिसोड मध्ये आपल्याला
किंवा खाद्य संस्कृतीच्या एपिसोड मध्ये
वापरतात घेतात असतं आपल्याला. हो नाही बरोबर आहे. ऍक्च्युली हे सगळं स्कॅम आणि या सगळ्या गोष्टी आता नवीन नवीन पिढीचे नवीन चोर त्यांची नवीन हत्यार आणि त्यांना पकडायच्या नवीन क्लुप्त या सगळ्याच गोष्टी नवीन आहेत आणि ही लहानात लहानपासून मोठ्यात मोठ्या ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूट मध्ये या गोष्टी होतात. आपल्या आपलं पर्सनल अकाउंट हॅक होण्यापासून ते एखाद्या बँकेमध्ये करोडो लाखोचं अब्जो अब्जाचं फ्रॉड होण्यापर्यंत गोष्टी होतात. तर एक तर आय थिंक तुम्हालाच तसं असते की स्वतःला सुरक्षित ठेवणं आणि स्वतः पण कॅरीड अवे न होणं, म्हणजे या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या. मला एस्पेशली खूप लहान मुलं आणि खूप वयस्कर माणसं या जनरेशनची जास्ती काळजी वाटते, कारण की ते आर मोर एक्सपोज आणि दे डोंट नो व्हॉट दे आर हँडलिंग. की असं एस्पेशली आपल्या हे आपण एपिसोडच्या सुरुवातीला जे म्हणजे जे म्हणत होतो की जे भारतामधले कॉल सेंटर परदेशातल्या एस्पेशली आजी आजोबांचे पेन्शन लुटायचे किंवा लुटतात अजूनही करतात, तर तसंही उलटही होऊ शकतं. आपल्या पण आई वडील जे आहेत भारतामध्ये त्यांनाही कुणीतरी लुटू शकतं त्यांच्या बँकेमधले फंड्स वगैरे घेऊन. तर काहीतरी देअर शुड बी सम मेकॅनिझम की जेणेकरून आपल्याला त्यांना पण काहीतरी थोडीफार बेसिक डूज अँड डोंट्स किंवा काही असे हे फ्रॉड्युलंट बिहेवियर कसे आधी स्पॉट करायचे, त्याला कसे प्रश्न विचारायचे किंवा त्यातून कसं लांब राहायचं हे सांगता यायला पाहिजे, सांगता आलं पाहिजे. पण लहान मुलांचं नक्की आजी आजोबा पण जरा असे स्टबर्न नसतात, त्यामुळे जरा ते अवघड काम आहे सगळंच.
ते जमतारा नावाची ती नेटफ्लिक्सवर एक सिरीज आली होती ना, भारतात कसं स्कॅमिंग होतं वगैरे, तर म्हणजे तेवढं पाहिलं तरी एज्युकेट होऊ शकतात. आपला ओटीपी सांगू नका कोणाला, आपले पर्सनल डिटेल्स देऊ नका, इतके इतक्या जरी गोष्टी फॉलो केल्या तरी होऊ शकतं. आणि हे सगळं कसं की फ्रॉड खूप प्रकारे असतात, पण वीकेस्ट लिंक कुठेही शोधता आली पाहिजे, कारण ते म्हणतात ना यू आर ॲज स्ट्रॉंग ॲज युअर वीकेस्ट लिंक. इव्हन नीरव मोदीच्या केसमध्ये इतका करोडोचा घोटाळा झाला आणि ते त्यांनी फक्त बँकेतला एक ज्युनियर क्लर्क जो होता पीएनबी मधला त्याला धरलं आणि त्याला सांगितलं की अरे तू स्विफ्ट मेसेज पाठव असा की याला क्रेडिट आहे आणि त्यांनी आम्हाला त्याच्यावर लोन द्यावं वगैरे म्हणून. आता हा कशासाठी भुलला काय भुलला किंवा त्याला त्याच्यावरच्या साहेबांनी त्याला सांगितलं म्हणून त्यांनी काम केलं माहित नाही, बट ही वॉज द वीकेस्ट थिंग. इफ ही वॉज एज्युकेटेड वेल इनफ टू से की नाही याच्यासाठी मला हे नॉर्म्स पूर्ण झालेले पाहिजे तरच मी जाऊन पुढे करणार, तेवढं जरी त्याला ज्ञान असतं तर हे नीरव मोदीचं घोटाळा इतकं झालं नसतं. ऍज सिम्पल ऍज दॅट.
सो यू कॅन बी ट्रॅप्ड इन ऍट एनी स्टेज हिअर, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये एखादं प्यादा पण असू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये रिसिव्हिंग एंडला पण असू शकता. इट कॅन बी एनिथिंग आय थिंक. सो सतर्क राहणे हाच त्याचा मागचा आय थिंक. आणि हे प्रत्येक पिढीच आहे ना, प्रत्येक पिढीचं आपल्याला हे सांगतात की अरे काहीतरी आपण जेव्हा लहानाचे मोठे होत होतो तेव्हा पण काहीतरी वेगळ्या प्रकारच्या चोऱ्या माऱ्या व्हायच्या, वेगळ्या प्रकारची लुटालूट व्हायची, तेव्हा आपल्याला पण प्रोटेक्ट करायसाठी काहीतरी सांगायचे डूज अँड डोंट्स. आता हे डिजिटल एरामध्ये वेगळ्या प्रकारचे आहेत, पुढच्या याच्यामध्ये मेटावर्स मध्ये अजून वेगळं होईल काहीतरी.
आय वुड बी व्हेरी इंट्रिक्ट टू सी चड्डी बनियन गँग कमिंग बॅक इन मेटावर्स.
इट्स क्वाईट पॉसिबल. चलो याच्यावरती आपण आजचं हे आजची बडबड इथे आपण हे सांगता करू.
चला नमस्कार, पुन्हा भेटूया लवकरच. बाय.
तर हा होता आजचा भाग. आशा करतो की तुम्हाला सर्वांना आवडला असेल. आमच्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा यामधून काही नवीन मुद्दे, काही जुन्या मुद्द्यांच्या नव्या बाजू, नवीन माहिती कळली असेल. तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच. त्यासाठी @मेतकूट पॉडकास्टवर तुम्ही आम्हाला लिहू शकता, कॉमेंट करू शकता किंवा थेट आम्हाला सांगू शकता. आणि हो, मेतकूट पॉडकास्टच्या चॅनलला स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट किंवा यूट्यूब यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होईल. पुढच्या वेळी नवा भाग नवा विषय घेऊन आम्ही लवकरच प्रकट होऊ. तोपर्यंत काळजी घेणे, जीवास जपणे, कळावे, लोभ असावा. आलोच.